सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर वही आवाज वही अंदाज यानी कि
लाइट्स कैमरा एक्शन शुद्धि के साथ लाइट्स कैमरा एक्शन
एक्झॅक्टली. वेल हॅलो अँड नमस्कार, मी कलाकार श्रुती तुमच्यासोबत. आणि मग कसा गेला तुमचा वीकेंड? यु नो व्हॉट, मला असं वाटतं की आपला मंडे कसा आहे ना हे आपल्या वीकेंडवर डिपेंड करतं, म्हणजे वीकेंडच ठरवतो. म्हणजे जसं की एखाद्याने झोप काढायची ठरवली आणि खरंच त्या मऊ पांघरुणातून बाजूची उशी ओढून त्यावर असा पाय आडवा टाकून खुशाल झोपता आलं की खूप भारी वाटतं, नाही का? किंवा फ्रेंड्स किंवा रिलेटिव्हसोबत जेवण आणि तासन तास गप्पा त्या तशाच खरगटा हाताने, आणि मग पुढे हे आपण कुठे कुठे एकत्र जाऊ शकतो असे कधीही न घडणारे प्लॅन्स डिस्कस होतात. आणि कधी कधी असे अनएक्सपेक्टेडली बनलेले प्लॅन्स आहेत. किंवा कॉफीवर सुरू झालेली वेबसिरीज रात्रीच्या डेझर्टवर संपते आणि मग मंडेची सुरुवात कशी एकदम फ्रेश होते, नाही का? नाहीतर साखरेच्या डब्यातला नेहमीचा चमचा बदलला की चहाची चव कशी बदलते की नाही, तसं होतं. माझा ना माझा हा वीकेंड मी ॲक्च्युली माझ्या होमटाऊनला औरंगाबादला गेले होते आणि म्हणून अजूनही साखरेच्या डब्यात तोच जुना चमचा बघून मला खरंच गोड आठवणीत रमायला झालं. पण आज जर तुमचा मंडे जरा वेगळ्या नोटवर सुरू झाला असेल ना तर डोंट वरी, आय हॅव सम फॅब्युलस मोटिवेशनल स्टोरीज फॉर यू ऑल. जसे की सयाजी शिंदे ह्यांनी ॲक्टर होण्यापूर्वी कुठले कुठले जॉब्स केलेत, काय होता त्यांचा स्ट्रगल, करणार तुम्हाला या ब्रेकनंतर. स्टे ट्यून्ड टू 93.5 रेड एफएम, बजाते रहो. ॲक्टर म्हटलं ना की त्याच्यासोबत अजून एक शब्द येतो, तो म्हणजे स्ट्रगल.
लाइट्स कॅमेरा ऍक्शन शुद्धी के साथ लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मी कलाकार श्रुती तुमच्या सोबत आणि लाइट्स कॅमेरा ऍक्शन मध्ये आज मंडे मोटिवेशनल स्टोरीज. सो बेसिकली आज सयाजी शिंदे ज्यांचं बॉलिवूडमध्ये म्हणा किंवा साऊथमध्ये म्हणा, मराठी इंडस्ट्रीमध्ये तर खूप मोठं नाव आहे आणि त्यांनी हे नाव कमवण्यापूर्वी कुठली कुठली कामं करून घाम गाळलाय हे आज मी तुम्हाला ऐकवणार आहे. ऐका त्यांचा हा प्रवास.
मी खूप जॉब केला ॲक्च्युली. मी वॉचमनचं काम केलं 3 वर्ष, तेव्हा मी कॉलेज केलं आणि तेव्हाच मी एकांकित काम करत होतो, नाटकात काम करत होतो. तेव्हाच मी ठरवलं होतं की ॲक्टर व्हायचं, पण मी हे कुणाला सांगितलं नाही. त्यानंतर मी क्लार्क झालो, त्यानंतर मी DED झालो, त्यानंतर मी 2-4 महिने शिक्षकाचं काम केलं, त्यानंतर बँकेत काम केलं. तर हे सगळं केलं ते फक्त मला नट होण्यासाठी, काय जगण्यासाठीच्या काही गोष्टी हव्या होत्या त्याच. म्हणजे मी बँकेत पहिल्या दिवशी हजर झालो, त्या दिवशीसुद्धा 4 जण होते, एक पात्री अभिनय स्पर्धा होती. तर मी म्हटलं मी 15 दिवसांनी हजर झालं तर चालेल का? सगळ्याजण माझ्याकडे बघितलं की याचं आता प्रमोशनला कळेल आलं तुझं, हे 15 दिवस मागं राहणं, 10 वर्षांनी प्रमोशन मिळतं आणि त्यात तू 14th सगळ्यात शेवटचं असेल. मी कधी ओव्हरटाईम घ्यायचो नाही, काय नाही. तर आपल्याला माहिती होतं की आपल्याला ॲक्ट्रेस व्हायचं, त्यामुळे हे फक्त जगण्यासाठी काहीतरी हवं आहेत पैसे, आणि त्यामुळं मी ठामपणाने काम करू शकेन. मी कोणाला माझ्या पोटासाठी मला हा काम करायचं आहे, मला छोटासा रोल द्या, नाही नाही नाही. मी पहिल्या पिक्चरला पण सांगितलं होतं, बघा म्हटलं मी काम करतो, माझे आजही बॅगेत डबा आहे, मी अजून 10 वर्ष डबा घेऊन जाईन म्हटलं, पण मला रोल चांगलाच पाहिजे, ते पैशात ते चालणार नाही म्हटलं.
सो बेसिकली हा स्ट्रगल तर कोणालाच चुकला नाही, पण मला असं वाटतं तुमचं ध्येय जर तुम्हाला गाठायचं असेल ना तर त्यासाठी स्ट्रगलची तयारी असायलाच हवी. आणि असंच काहीतरी झालं होतं वैभव मांगले ह्यांच्या बाबतीत. काय आहे त्यांच्या स्ट्रगलची स्टोरी, करणार या ब्रेक नंतर. तोपर्यंत माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत 93.5 रेड एफएम, बजाते रहो. संडेला ह्याच वेळी रिकामा मोकळा मिळणारा हा रस्ता मंडेला किती वैतागवाणी वाटतो ना. कारण सांगू का, मला ना हे असे विचार रोज त्रास द्यायचे. पण आज ना एका आजीनं डोक्यावर पिठाचं पोतं असताना कडेवर त्यांनी त्यांच्या नातवाला घेतलं होतं आणि त्याच्याशी खूप छान हसत खेळत गप्पा मारत त्या चालल्या होत्या. ते बघून माझाच थकवा दूर झाला. म्हणजे आपल्याला मोटिवेट करण्यासाठी ना अनेक गोष्टी, अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात, फक्त तशी नजर हवी, है की नाही? आणि असंच सांगणारा प्रवास आहे वैभव मांगले यांचा.
अल्टिमेटली काय ना श्रुती, की नटाच्या हातात काय असतं की सातत्यानं चांगलं काम करत राहणं. सी, मी इथं आलो होतो फक्त 2000 रुपये घेऊन. माझं मुंबईमध्ये कोणीही नव्हतं ओळखीचं माणूस. मी एका 10x12 रूम मध्ये आम्ही 13-13 जण राहिलो आहोत. वेळ प्रसंगी जेव्हा मी 10 वाजता घरी पोहोचायचो तेव्हा मला झोपायला जागा पण नसायची रूम मध्ये. तर मी व्हरांड्यामध्ये पावसात मेणकागदाचं पेपर घेऊन, म्हणजे अखंड मेणकागद अंगावर पांघरून मी पावसात झोपलेलो आहे. तर आय नो की मी इथं कशासाठी आलोय. मला इथे काय करायचं आहे. नटाचं पण तेच आहे की तुम्ही दरवेळेस स्वतःला तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं, दरवेळेस चांगलंच काम करावं लागतं आणि प्रामाणिकपणे काम केलं तर त्याचं यश मिळतं. स्ट्रगल मी केलाच पण त्याचा मी आवडंबर नाही करत किंवा मला त्याच्याविषयी खंत नाही वाटत, कारण मी ज्या कोकणातून आलोय तिकडे साधारण वेगळी परिस्थिती नव्हती माझ्या घरी. एवढं स्ट्रगल करून त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय मिळवलेत हा महत्वाचा मुद्दा.
एक्झॅक्टली. आणि आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडतो, पण तुम्हाला माहितीये नवाजुद्दीन सिद्दीकी जेव्हा मुंबईमध्ये राहण्यासाठी आला होता तेव्हा एका सिनियरने कुठलं काम करायची अट त्याला घातली जेणेकरून त्याला मुंबईत राहता येईल. सो ऐका ही अनहर्ड स्टोरी इन जस्ट अ बिट ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन. तिन्ही खान सोबत ह्या ऍक्टरने काम केलंय, पण कधी काळी ह्याच ऍक्टरला मुंबईमध्ये राहण्यासाठी एका माणसाने अट घातली होती आणि तो होता त्याचा सिनियर. ऐका त्याने काय सांगितलं.
मैं तो खैर बहुत जगहें मैंने बदली कि जहाँ पे कोई रहने देता तो रहने लगता था वहाँ थोड़े बहुत पैसे दे के. एक रूम में पांच पांच छः छः लोग रहते थे हम लोग.
मैंने ये भी सुना है कि किसी सीनियर एनएसडी के कलाकार ने आपको साथ में रहने का ऑफर दिया लेकिन आपको कुकिंग करनी पड़ रही थी, ये सच है?
बिल्कुल सच है और मैंने किया है, एक डेढ़ साल तक मैंने किया. बाद में मुझे रियलाइज़ हुआ कि यार मैं तो कुक बन जाऊँगा, मैं तो एक्टर बनने के लिए
कोई और ही कैरेक्टर पका रहा हूँ.
हाँ मतलब ये तो कुछ और ही कैरेक्टर पका रहा हूँ मैं यहाँ तो.
लेकिन सर आप क्या अच्छा बना लेते हो, मतलब क्योंकि अब इतनी सारी प्रैक्टिस हो गई.
मैं सारी चीज़ें बना लेता हूँ, जो चाहेंगे आप बना सकता हूँ मैं. जब भी आप फरमाइश करेंगे मुझसे मैं आपके सामने बना के एकदम प्लेट में बाकायदा हाजिर करूँगा
और
आपको खिलाऊँगा. मैं जंगली चिकन बना के दूंगा आपको.
तो ये थी इनकी कहानी. पण मला असं वाटतं कधी कधी ना फेसबुक मेमरीमध्ये दिसलेला जुना फोटो सुद्धा एक्सरसाइज करण्यासाठी इन्स्पायर करतो बरं का. त्यामुळे मोटिवेशन शोधण्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे बघायची गरज नाही आहे, स्वतःकडे बघा आणि जरा मोटिवेट व्हा. पण चला मंडेच्या मोटिवेशनल स्टोरीज मात्र मी इथेच संपवते. बाकी तुम्हाला जर माझ्यासोबत अशी कुठली स्टोरी शेअर करायची असेल तर नक्की फेसबुक पेजवर कळवा. आरजे श्रुती रेड एफ एम आरजे एस एच आर यू टी डबल आय आर ई डी एफ एम ह्या नावाने माझं फेसबुक पेज आहे आणि माझं इन्स्टा हँडल आहे आरजे श्रुती आरजे एस एच आर यू टी डबल आय इस नाम से. तब तक 93.5 रेड एफ एम बजाते रहो.